आषाढी निकट आला कार्तिकीचा आठ पुरे दोन्हीचा बाजार झाला घे आणि का व्यापार त्याची घ्यावे त्याची द्यावे कैवल्याच्या राशी भावे काही कोणाने विठो वाचवी तुका म्हणे आषाढी निकट आला कार्तिकीचा आठ पुरे दोन्हीचा बाजार झाला घे आणि का व्यापार त्याची घ्यावे त्याची द्यावे कैवल्याच्या राशी भावे काही कोणाने विठो वाचवी तुका म्हणे चैतन्य ही निज धाम।